आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन. ई गव्हर्नन्स कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान. भोंदूबाबा अशोक खरात विरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल. यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ. पहिला सामना बंगळुरूमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार. आणि राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस तसंच गारपीटीचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातल्या जेवर इथं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. हा विमानतळ उत्तर प्रदेशचे शेतकरी, लघु आणि मध्यम उद्योजक तसंच युवकांसाठी नव्या संधी घेऊन येणार आहे. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीविषयी ते म्हणाले.
आज का एक कार्यक्रम भारत के नए मिजाज का प्रतीक है. हर देश इस संकट का सामना करने के लिए कुछ न कुछ कोशिश कर रहा है, प्रयास कर रहा है और हमारा भारत भी इस संकट का पूरी शक्ति से मुकाबला कर रहा है, देशवासियों की ताकत के भरोसे कर रहा है. संकट के इस समय में भी भारत ने अपने तेज विकास को निरंतर जारी रखा है.
नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुमारे 11,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार असून हा देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पांपैकी एक आहे. पहिल्या टप्प्यात विमानतळाची दरवर्षी सुमारे 1,20,00,000 प्रवाशांची क्षमता असेल. ती भविष्यात सुमारे 7 कोटी वार्षिक प्रवाशांपर्यंत वाढू शकेल. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मानवतावादी मदत सुलभतेने आणि वेगाने पोहोचवण्यासाठी इराणने सहमती दर्शवली आहे. जागतिक पुरवठा साखळीत ही समुद्रधुनी महत्वाचा मार्ग असून तिथं मानवतावादी मदत आणि कृषी मालाची वाहतूक करू देण्याची संयुक्त राष्ट्रांची विनंती तेहरानने स्वीकारली आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये इराणचे राजदूत अली बहरेनी यांनी ही माहिती दिली. इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले होत असतानाही ही विनंती मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान भारताची 2 तेलवाहू जहाजं आज होर्मुझ समुद्रधुनी पार करणार आहेत. भारतीय नौदलाच्या युद्धनौका त्यांच्या रक्षणासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. एकीकडे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं असताना, इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील तणावाने जग ग्रासलेलं असताना जागतिक शांतीसाठी चंद्रपुरातल्या विद्यार्थ्यांनी विश्वविक्रमी उपक्रम केला. चंद्रपूरच्या सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनने आज शांतीचं प्रतीक असलेलं चिन्ह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारत गिनीज बुकात नाव नोंदवलं. यापूर्वी हा विक्रम 1,070 मुलांचा होता. तो मोडून आज 1,300 विद्यार्थ्यांनी हा विश्वविक्रम केला. विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं आणलेल्या पीएम ई ड्राईव्ह योजनेच्या निकषांमध्ये केंद्र सरकारने बदल केला आहे. आता 31 जुलै 2026 पर्यंत नोंदणी झालेल्या दुचाकी आणि 31 मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या इलेक्ट्रिक रिक्षा आणि ढकलगाड्यांना ही प्रोत्साहनपर सूट मिळेल. प्रोत्साहन मिळण्यासाठी दुचाकींची कमाल किंमत मर्यादा 1,50,000 रुपये तर रिक्षांची कमाल किंमत मर्यादा 2,50,000 इतकी ठेवण्यात आली आहे. यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाची 2026 जातविषयक समानता नियमावली तसंच एनसीईआरटी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या पाठ्यपुस्तकातल्या एका प्रकरणावरून झालेले वाद टाळण्याजोगे होते असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. वाद मांडण्याच्या पद्धतींवरही त्यांनी खेद व्यक्त केला. नियमावलीत कुणावरही भेदभाव किंवा अन्याय होणार नाही याची काळजी सरकार नक्कीच घेईल असं त्यांनी सांगितलं. एनसीईआरटीच्या इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकात न्यायपालिकेतल्या भ्रष्टाचाराबाबत करण्यात आलेल्या विधानांबाबत न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. ते प्रकरण दुरुस्त करून न्यायालयाच्या मान्यतेनंतरच अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. ई गव्हर्नन्स सुधारणा तसंच सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आली. या 150 दिवसांच्या कार्यक्रमात पुण्याचे गजानन पाटील, सांगलीचे विशाल नरवाडे, ठाण्याचे रणजित यादव, नाशिकचे ओमकार पवार आणि नागपूरचे विनायक महामुनी हे सर्वोत्तम सीईओ ठरले. सर्वोत्तम जिल्हाधिकाऱ्यांचा मान जळगावचे रोहन घुगे, ठाण्याचे श्रीकृष्ण पांचाळ, धाराशिवच्या कीर्ती पुजार, लातूरच्या वर्षा ठाकूर घुगे आणि कोल्हापूरचे अमोल येडगे यांना मिळाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 132वा भाग असेल. सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरून ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक इथला भोंदूबाबा अशोक खरात याच्यावर काल रात्री आणखी 2 गुन्हे दाखल झाले असून आता त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची संख्या 10 झाली आहे. काल रात्री दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांमध्ये एका पीडितेने केलेल्या तक्रारीचा आणि एका व्यापाऱ्याने केलेल्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांचा समावेश आहे. खरात विरुद्ध तपास करणाऱ्या SID ला गेल्या 5 दिवसात सुमारे 50 फोन आले असून फोन करणाऱ्यांनी त्यात खरातच्या गुन्ह्यांविषयी माहिती दिली आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. खरातची HIV चाचणी करण्यात आली असून तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. खरात विरुद्ध तक्रार करू इच्छिणाऱ्यांसाठी SIT ने 2 फोन क्रमांक जारी केले आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नेता रुपाली चाकणकर यांनी काल पक्षाच्या महिला आघाडी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आज सकाळी फोनवर पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आपण राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं चाकणकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. दरम्यान खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच आपण आपली भूमिका स्पष्ट केली असून त्याच्या आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात आपला दुरान्वयानेही संबंध नाही असंही चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं मुदतीत पूर्ण झाली नाहीत तर संबंधित ठेकेदारांना दंड करण्यात येईल असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामं पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी दिल्या. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीनं त्रयस्थ यंत्रणेमार्फत गुणवत्ता तपासली जाणार असून कामांच्या दर्जाबाबतही तडजोड केली जाणार नाही असंही भोसले म्हणाले. पालघर जिल्ह्यात वसई इथं स्वतःला भगवान शिवाचा अवतार म्हणवून फसवणूक करणाऱ्या ऋषिकेश वैद्य या भोंदूबाबाला काल पिंपरी चिंचवड भागातून अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध 35 वर्षांच्या एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. वैद्यने आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत. 19वी इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. संध्याकाळी बंगळुरू इथं उद्घाटनाचा सामना एम चिन्नास्वामी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. ही स्पर्धा 31 मे पर्यंत सुरू राहील. गेल्या वर्षी बंगळुरूमध्येच IPL च्या विजय मिरवणुकीत क्रिकेट शौकीनांच्या गर्दीत चिंगराचिंगरी झाल्यानं 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्याच्या उद्देशाने यंदा प्रथेनुसार उद्घाटन सोहळा होणार नाही असं BCCIने जाहीर केलं आहे. या 11 जणांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी प्रेक्षागृहातली 11 आसनं पूर्ण स्पर्धेसाठी रिकामी ठेवण्यात येतील. मुंबईच्या वानखेडे मैदानावर उद्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांची लढत होईल. हवामानशास्त्र विभागाने मुंबई रायगड जिल्ह्याला आज उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. या दोन्ही जिल्ह्यात आज उष्ण आणि दमट हवामान राहील तर उद्या सांगली सोलापूर लातूर धाराशिव भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. येत्या काही दिवसात कोकणात रायगड रत्नागिरी जिल्ह्यात आणि विदर्भात भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वारे वाहतील तर अहिल्यानगर सोलापूर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात गारपीट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन. ई गव्हर्नन्स कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान. भोंदूबाबा अशोक खरात विरुद्ध आणखी 2 गुन्हे दाखल. यंदाच्या IPL क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ. पहिला सामना बंगळुरूमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार. आणि राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस तसंच गारपीटीचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.